भाग 20 येशूला स्वर्गमा जावानी वेळ. प्रेषित यांना पहिला अध्याय 1-11 वचन. मरण पावानंतर येशू उठना, नंतर तो खूप लोकसले दिसना. बऱ्याच शिष्यसला येशूना दर्शन होईना आणि त्यासनी त्यासला ओळख सुद्धा. 40 दिवस नंतर येशूला स्वर्गमा जावानी वेळ वनी, त्यावेळेस त्यानं त काम पूर्ण होईना. येशूने आखना की जे कामनीसाठी मी बनवल ते काम पूर्ण होईना. आणि मग येशून शिष्यसला जवळ बोलावना आणि त्यासाला आखना, जा सर्व लोकसला शिष्य बनवा, त्यासाला पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तीन बाप्तिस्मा द्या, आणि जा मी तुम्हाला आज्ञा पाळाने शिकवना, आणि ता त्यासाला तुम्ही आज्ञा पाळाना शिकवा, आणि जा या जगनी शेवटपर्यंत मी तुम्ही बरोबर असन. असं आखल्यानंतर स्वर्गन देवदूत त्यांनी जवळ वनत आणि त्यास शिष्यासला आख्या, जसा येशू स्वर्गमा जाताना तुम्ही जो द्या, तसाच एक दिवस येशू ख्रिस्त स्वर्गमयी येताना तुम्ही येताल. आता येशू ख्रिस्त स्वर्गमास आणि तो तुम्ही आणि आमनासाठी जागा तयार करेनास, जो त्याजवर विश्वास ठेवी का तुम्ही त्याजवर विश्वास ठेवा, का तुम्ही त्याला अनुसरा, का तुम्ही त्याला भेटायला तयार असा, तो जवा परत येईल, त्यावेळेस तमू त्यांनी वाट जवायला पाहिजे. येशू आम्हाला स्वर्गमाल्य जाण्यासाठी येणार असं आमू सर्वच नाही त्यांना विश्वास ठेवला पाहिजे.